ब्राह्मणाच्या तोंडी ईर्षाळ शिव्या. एकोणीसशे 1945 सालच्या दरम्यान एक दिवस आमच्या शेजारी बरीच गर्दी जमली होती. ती गर्दी पाहून मी बाहेर आलो आणि पाहिले की आमच्या दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण होताना आमच्या दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण होताना एक शेजारीनी एक ब्राह्मण शेजाऱ्यांनी दुसऱ्या ब्राह्मण शेजाऱ्यांना ईर्षाळ शिवी हे दृश्य पाहायला आणि ऐकायला मिळाले. ईर्षाळ शिवी स्वतःच्या रागाची परिभाषा असते, त्याचा अंदाज त्या दिवशी शेजाऱ्यांच्या भांडणात ऐकायला मिळाला. आमच्या शेजाऱ्याचे एक शेजारी